कुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
विठ्ठल जळी स्थळी भरला विठ्ठल जळी स्थळी भरला
कना कनात भगवंत सामावलेला आहे विश्वी जो भरला प्रभु जगदनु रेणू मध्ये संचला माझ्या माता पित्यानो हे संतांचं तत्व आहे हे शास्त्राचं तत्व आहे कबीर महाराजांची आणि त्यांच्या मुलाची चर्चा झाली बाप लेकाचा संवाद झाला संत कबीरांच्या मुलाचं नाव कमाल त्या कमालानं आपल्या बापाला प्रश्न विचारलात पिताजी कनकन में भगवान समाया है असं जर असेल तर तट्टी को कहा जानात मग शौचाला कुठं जायचं कना कनात भगवंत सामावलाय असं जर तुमचं शास्त्र सांगत असेल तुमचं तत्व असेल तर मग शौचाला कुठं जायचं तिथंही देव आहे त्यावेळेला संत कबीर महाराज आपल्या मुलाला सांगतात बेटा अरे जिस मुख में राम नहीं माणसाच्या जन्माला आला आणि ज्याच्या मुखात देवाचं भजन नसेल जिस मुख में राम नहीं ओ हमारा पैखाना ती आमची शौचाची जागा इतक्या कडक शब्दामध्ये संतांनी सांगितलं देव कना कनात सामावलेला आहे शांतीचे सागर एकनाथ महाराज गाढवाला पाणी पाजतात ऐकलं असेल काशी यात्रेला गेल्यानंतर त्या काशीच्या गंगेच्या तीर्थाची कावड खांद्यावर पायपायी प्रवास मुक्काम दर मुक्काम मजल दर मजल से दोन से ब्राह्मण मंडळी सोबत ही दिंडीच्या दिंडी निघालेली प्रत्येकाच्या खांद्यावर तीर्थाची कावड कुठं निघाले काशीवरून पायपायी निघाले रामेश्वरला जाण्यासाठी कारण काशी यात्रेचा महिमा असा आहे काशीला गेल्यानंतर काशीचं तीर्थ रामेश्वरला आणि रामेश्वरचा सेतू पुन्हा काशीला त्यावेळेला काशी यात्रा पूर्ण होते रामेश्वराला जायचं ठरवलं आणि त्या गोदावरीच्या नाही भगीरथ राजाने आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी जी गंगा स्वर्गातून खाली आणली ती काशीची गंगा ते तीर्थ त्याची कावड खांद्यावर घेऊन या ब्राह्मण मंडळीचा जत्थाच्या जत्था निघाला रामेश्वराकडे जात असताना या अहमदनगर जिल्ह्यामध्ये मुक्काम दर मुक्काम पायपायी प्रवास एका ठिकाणी मुक्काम झाला मोठी मजेशीर हकीकत आहे भाविकानो तहानेन व्याकुळ झालेलं एक गाढव रस्त्याच्या कडेला तडफडत होत मरणार सगळी ब्राह्मण मंडळी पाहत होती आणि एकनाथ महाराज त्या मेळ्यामध्ये होते एकनाथ महाराजांनी त्या गाढवाकडे पाहिलं कळवळलं एकनाथ महाराजांचं मन ते संताचं मन होत ते हृदय संताचं होत अंतःकरण हेलावलं एकनाथ महाराजांचं आणि एकनाथ महाराज थांबले थांबा रे गड्यानो तहानेनं व्याकुळ झालेला जीव आहे याला पाणी पाजूया उन्हाळ्याचे दिवस ऊन मी म्हणत पाय भासतात आणि प्रत्येकाच्या खांद्यावर ती तीर्थाची कावड अरे पाणी कुठं मिळणार हे तीर्थ पाजूया बावळट आहेस तू वेडा आहेस म्हणून आम्ही वेडे नाही इतक्या लांबून हजारो मैलावरून पायपायी ही तीर्थाची कावड आणली रामेश्वरला निघालो आणि या कावडीतलं तीर्थ त्या गाढवाला? शक्य नाही, बाकीची मंडळी म्हणतात. एकनाथ महाराज म्हणतात, सौंगड्यानो मित्रांनो, माझा रामेश्वर इथंच आहे. ज्ञानेश्वर महाराज एकदा म्हणाले होते मंडळी, त्यांच्या जीवन चरित्रात जरा डोकावून पहा, पैठण मध्ये ज्या वेळेला पैठणच्या ब्रह्मवृंदानी वाद घातला, हा निघालेला जो रेडा आहे त्याचही नाव ज्ञानेश्वर आहे आणि तुझही ज्ञानेश्वर आहे. तू वेद जाणतोस, रेडा का जाणत नाही? त्यावेळेला ज्ञानोपारायाच्या मुखातून शब्द निघाले होते, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. त्या रेड्याच्या शरीरातला आत्मा आणि या ज्ञानेश्वराच्या शरीरातला आत्मा दोन नाहीत. शरीर रेड्याचं आहे पण आत्मा एकच आहे. त्याप्रमाणात एकनाथ महाराजांच्या मुखातून शब्द निघाले, मित्रांनो अरे माझा रामेश्वर इथंच आहे. त्या रामेश्वरला काय घेऊन बसला? आणि एकनाथ महाराजांनी तानेनं व्याकुळ झालेल्या त्या गाढवाला, तडफडणाऱ्या गाढवाला, इतक्या लांबून पायपायी प्रवास करून आणलेली ती गंगेची कावड ते तीर्थ पाजलं. ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्या गावाचं नाव खरवंडी पडलं. खरवंडी, खर म्हणजे गाढव. अरे गाढवाला एकनाथ महाराजांनी जिथं तीर्थ पाजलं ती खरवंडी. माझ्या माता पित्यानो, अनु रेणूत भगवंताला पाहणारे एकनाथ महाराज, शांतीचे सागर असणारे एकनाथ महाराज, दयेचे सागर असणारे एकनाथ महाराज, संतांचं अंतःकरण कसं असतं? ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीत सांगतात, पिंजलिया कापसाचा गोळा मारुनेने कवनाच्या कपाळा, तैसा संताचा जिव्हाळा अति कोवळा असे. पिंजलेला कापूस घ्या, सरकी बाजूला काढलेला, आणि त्या पिंजलेल्या कापसाचा गोळा रागा रागानं एखाद्याला फेकून मारा, जखम होईल का मंडळी? त्याला मार लागेल का? तुकोबा राय म्हणतात, अरे मऊ मेना हुनी आम्ही विष्णू दास. मेनापेक्षा लोण्यापेक्षा मऊ असणारे आम्ही संत मंडळी, ते अंतकरण एकनाथ महाराजांच. ज्या गावामध्ये जन्म झाला, जिल्हा औरंगाबाद, तालुका पैठण, त्या गोदावरी नदीच्या तीरावर वसलेलं ते छोटस पैठण गाव, त्या गावामध्ये विडा मांडला होता विडा. अरे एकनाथ महाराजाला जो राग आणेल 500 रुपयाचं बक्षीस राग आणण्यासाठी. मी सांगत असतो माझ्या कार्यक्रमात, एकनाथ महाराजांची शांतता, पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगवेल, समुद्र मर्यादा सोडेल, पण नाथांची शांतता कधी भंगणार नाही. अशी शांतता. एकनाथ महाराजाला जो राग आणेल 500 रुपयाचं बक्षीस. एका मुस्लिम बांधवानं विडा उचलला, हम लाते बोले गुस्सा पंडित जी को. जेवण झाल्यानंतर आपण पान खातो ना, त्या खायच्या पानाची करंडी भरून घेतली, त्याला जे साहित्य लागतं चुना कात सगळं मटेरियल बरोबर घेतलं, आणि एकनाथ महाराजांचा गंगेवर स्नानाला जायचा जो रस्ता होता त्या रस्त्यावर एक लिंबाचं झाड होत, त्या झाडावर चढून बसला. पहाटे पहाटे 5 वाजता एकनाथ महाराज गंगेवर स्नानाला जायचे. नित्य नियमाप्रमाणे एकनाथ महाराज स्नानाला निघाले. हा वर बसलेला त्यानं पाहिलं, गोदावरीच्या किनाऱ्यावर आले, स्नान केलं, सोहळं नेसलं, पूजेसाठी तीर्थाचा तांब्या भरून घेतला आणि एकनाथ महाराज निघाले. यानं पाहिलं निघालेलं, 5 पानाचा विडा तयार केला, चुना लावला, काठ टाकला, आणि विडा तोंडात घातला. चळ 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 सगळा थुका तोंडामध्ये साठवून वाट पाहत बसला. झाडाखालून रस्ता. एकनाथ महाराज बरोबर झाडाखाली आले की यानं नाथांच्या अंगावर पिचकारी मारली. एकनाथ महाराज पुन्हा गंगेवर गेले, पुन्हा स्नान केलं, पुन्हा घराकडे जात असताना पुन्हा पान खाऊन थुकलात, पुन्हा स्नान करायला गेले, स्नान करून पुन्हा परत निघाले, पुन्हा पान खाऊन थुकलात. एकनाथ महाराजांनी स्नान करून यावं आणि यानं पान खाऊन थुकावं. किती वेळ चाललं, दिवस मावळायला गेला, पहाटे सुरुवात झाली होती. शेवटी पानं खाऊन पानं खाऊन ह्याच थोबाड नासलं, जिव्हाळी लागली, सालपट निघाली तोंडातली. पश्चाताप झाला, अरे पहाटे 5 वाजल्यापासून पानं खाऊन थुकतो या महात्म्याच्या अंगावर, पण कोण थुकतंय, माझ्या अंगावर कोण घाण टाकतंय हे पाहण्यासाठी वर सुद्धा मान केली नाही. केवढी शांतता, आणि मी मूर्खासारखा त्रास देत राहिलो. पश्चाताप झाला, पश्चातापेन शुद्धता. खाली उतरला आणि एकनाथ महाराजांच्या पायावर साष्टांग नमस्कार घातला. महाराज क्षमा करा, आपला अधिकार मोठा आहे, मला पदरात घ्या, मी मूर्खासारखा त्रास दिला तुम्हाला. एकनाथ महाराजांनी त्याला उठवलं आणि एकनाथ महाराज त्याच्या पायावर नमस्कार घालतात. एकनाथ महाराज म्हणतात, अरे वेडा का शहाणा, मी दुनियेचा आळशी मनुष्य, रोज एकदा स्नान करायचो, पण आज तुझ्यामुळं पहाटेपासून सायंकाळ होईतोपर्यंत 108 वेळा मला गंगेचं स्नान घडलं. किती उपकार केलास माझ्यावर. एवढ्यावर पैठणच्या लोकांचं भागलं नाही, दुसरा विडा मांडला. एकनाथ महाराजाला जो राग आणेल 1000 रुपयाचं बक्षीस. आणि हा विडा वेदशास्त्र संपन्न असणाऱ्या एका पंडितानं उचलला, विद्वान, वेद अध्ययन करणारा. पहाटे 5 वाजता एकनाथ महाराजांच्या वाड्याकडे आला. सडा टाकला होता अंगणामध्ये. एकनाथ महाराजांची धर्मपत्नी रांगोळी काढत होती. गिरजाबाई एकनाथ महाराजांच्या पत्नीचं नाव. त्यानं विचारलं, महाराज बाईनं सांगितलं पूजेला बसलेले आहेत, ह्यानं थांबाव का नाही थोडा वेळ. पूजेला बसलेत म्हटल्यानंतर आता राग आणायचा विडाच उचलला होता, पायातल्या बुटा सखट देवघरात घुसला. एकनाथ महाराज पूजा करण्यामध्ये दंग होते. पावलाचा आवाज ऐकला आणि एकनाथ महाराजांनी मागं पाहिलं, पंडित जी आलेले आहेत, पायातल्या बुटा सकट आलेले आहेत. लक्षात आलं एकनाथ महाराजांच्या, ते सगळे देव गुंडाळले, एका कोपऱ्यात टाकले आणि देवाच्या खालचा पाठ काढला. या 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 पंडित जी, या बसा, तुमच्या पायाची धूळ आज माझ्या घरात आली, आज माझ्या भाग्याला पारावार नाही. धन्य आज दीन संत दर्शनात, अनंत जन्माचा सीन गेला. बसा बसा, पाटावर बसवलं, पायातले बूट आपल्या हातानं काढले एकनाथ महाराजांनी, दर्शन घेतलं पंडितांचं. बायकोला हाक मारली, ए गिरजे इकडं ये, एक परात आण, कळशी भरून पाणी आण. परातीमध्ये पाय ठेवून पाय धुतले, पूजा केली पंडिताची, अभ्यंग स्नान घातलं, नवीन वस्त्र घालायला दिली, बायकोला सांगितलं स्वयंपाक कर, आज पंडित जी आपल्या घरी आलेले आहेत, योग आहे. पाची पकवानाचा स्वयंपाक तयार झाला आणि मांडीला मांडी लावून ताटाला ताट पाटाला पाट लावून एकनाथ महाराज पंडिताला सोबत घेऊन जेवायला बसले. थंडागार झाला पंडित, राग आणण्यासाठी आला होता. विडा उचलला होता एकनाथ महाराजांना राग आणण्याचा. गिरजाबाई आग्रह करून वाढत होती. आता ताटात वाढत असताना असं वाकावं लागतं खाली. त्या पंडिताच्या समोर वाकली वाढण्यासाठी. आणखीन एक दुर्बुद्धी सुचली त्या पंडिताला. बघूया प्रयत्न करून, एक प्रयोग करून बघू राग येतो का नाही. आपण कसं घोड्यावर बसतो, जेवता जेवता चट दिशी उठला आणि गिरजाबाईच्या पाठीवर, एकनाथ महाराजांच्या पत्नीच्या पाठीवर उडी मारून बसला. एकनाथ महाराजांनी पाहिलं आणि आपल्या पत्नीला म्हणतात, गिरजे सांभाळा, पंडितजी पाठीवर बसले, घसरतील, कलंडतील, खाली पडतील, खाली दगड आहेत, जखमी होतील आणि आपल्या घरातून दुःखी होऊन जातील, सांभाळ बर का. पत्नीनं काय उत्तर द्यावं महाराज? पत्नी म्हणाली, महाराज मला लेकरं सांभाळायची चांगली सवय, तुम्ही अजिबात काळजी करू नका, अजिबात काळजी करू नका. खजील झाला, अंतर्मुख झाला, लाजला, एकनाथ महाराजांच्या पत्नीच्या पाठीवरून उतरला आणि दोघा पती पत्नीच्या चरणावर लोटांगण घातलं. रडायला लागला पंडित. काय म्हणतो? हो काय म्हणतो पंडित, मी आपल्याला राग आणण्यासाठी विडा उचलला. वेदशास्त्र संपन्न असणारा, वेद अध्ययन करणारा, साधू संतांचं वाङ्मय जाणणारा असा मी असताना ही दुर्बुद्धी सुचली मला आणि तुम्हाला त्रास देण्यासाठी आलो. एकनाथ महाराज तुमचा अधिकार मोठा आहे. काय म्हणतो पंडितजी, क्षमा करा, मी अन्यायी अनाथ, घ्या तुम्ही पदरात. मी अन्यायी अनाथ, घ्या तुम्ही पदरात.
मी अन्यायी अनाथ, घ्या तुम्ही पदरात. मी अन्यायी अनाथ, घ्या तुम्ही पदरात.
अन्यायी अनाथ, घ्या तुम्ही पदरात. मी अन्यायी अनाथ, घ्या तुम्ही पदरात.
मी अन्यायी अनाथ, घ्या तुम्ही पदरात. मी अन्यायी अनाथ, घ्या तुम्ही पदरात.
अपराध माझे हे कोट्यान कोटी, एकनाथा तुम्ही घाला पोटी.
एकनाथा तुम्ही घाला पोटी.
शांतीचे सागर असलेले एकनाथ महाराज, लक्षात ठेवा मंडळी, असा साधू पुन्हा होणे नाही. हा एकनाथ महाराजांचा हरिपाठ वाचात, देवाची ओळख करून देण्याचं काम केलं. हरि तेथे संत, संत तेथे हरी, देव कुठाय देवाचा पत्ता सांगितला. अरे त्या देवाला शोधण्यासाठी तीर्थाला जायची गरज नाही. चारोधाम सप्तपुऱ्या 12 ज्योतिर्लिंग, देव कुठाय. नाहम वसामी वैकुंठी, योगी नाम हृदयो रव. मत भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठंती नारदा. ज्या ठिकाणी माझे भक्त माझं भजन करत असतील त्या ठिकाणी मी उभा आहे. माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे. तेच एकनाथ महाराजांनी सांगितलं. हरी तेथे संत, संत तेथे हरी, आयसे वेदचारी बोलता ती. माझ्या माता पित्यानो मवाळ भाषेत सांगितलं, समजून सांगितलं, पण समजून सांगून सुद्धा ऐकायला तयार नाही ही माणसाची जात म्हणून रागानं सांगितलं. अरे माणसाच्या जन्माला येऊन देवाचं भजन करत नाही, धिक्कार केलात. आणि काय म्हणतात एकनाथ महाराज, ज्याच्या मुखात देवाचं नाव नाही त्याचं तोंड तोंड नाही म्हणतात. नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, जिव्हा नवे काळ सर्प आहे. रागानं सांगितलं, माणसानं सुधरावं, भजन करावं, मंदिरात यावं, संत समागम करावा, तीर्थयात्रा करावी, कथा कीर्तन ऐकावं. संसारामध्ये एवढा गुरफटून गेलेला आहे मनुष्य, देवाकडे जायला त्याला सवड नाही. या या संसाराच्या पायी आणि देव आठवत नाही, बाकीचं सगळं आठवत. संसारामध्ये आपल्या घरामध्ये साधू संतांचे ज्ञानोबा राय, तुकोबा राय, नामदेव राय, एकनाथ महाराज, साधू संतांचे फोटो बघायला मिळत नाही. वेडे वाकडे उघडे नागडे या कलियुगातले देव सिनेमातल्या नटांच्या फोटोनी घर भरलेलं बघायला मिळत. अरे ज्यांच्या फोटोकडे पाहिल्यानंतर त्रिविध ताप हरतो, षड विकारातून मोकळा होतो, मनाला समाधान लाभत. माझ्या मातानो, अरे ज्ञानोबाराच्या फोटोकडे डोळे भरून पहा. संध्याकाळी झोपताना डोळे भरून ज्ञानोबारायाकडे पहा. सकाळी उठल्या उठल्या पुन्हा दर्शन घ्या. ज्ञानोबारायासारखा मुलगा तुमच्या पोटी जन्माला येईल. संतांच्या दर्शनात काय सामर्थ्य आहे. देव सारावे परते, संत पुजावे आरते, संत पूजेचे महिमान ब्रह्मा घाली लोटांग. हा महिमा आहे. आणि म्हणून संत समागम करा. हा वेद अध्ययन करणारा पंडित, शास्त्र ग्रंथ जाणणारा पंडित एकनाथ महाराजांच्या त्यांच्या धर्मपत्नीच्या दोघांच्या चरणाला मिठी मारून डोळ्यात अश्रू आणून माफी मागत आहे. क्षमा करा, पदरात घ्या मला मूर्खाला, पदरात घ्या. महाराज तुमचा अधिकार मला समजला नाही. मी त्रास देण्याच्या उद्देशानं, तुम्हाला छळ करण्याच्या उद्देशानं मी तुमच्याजवळ आलो होतो, पण तुमचा अधिकार वेगळा आहे. काय म्हणतो, अपराध माझे हे कोट्यान कोटी,
अपराध माझे हे कोट्यान कोटी,
श्री एकनाथा तुम्ही घाला पोटी,
एकनाथा तुम्ही घाला पोटी,
काम क्रोध हे लागले पाठी,
काम क्रोध हे लागले पाठी,
काम क्रोध हे लागले पाठी,
काम क्रोध हे लागले पाठी.
गाडीभर पुस्तक वाचा, वेद अध्ययन करा, सगळी शास्त्र तोंडपाठ करा, पण जरा षड विकारावर मात करता आली नाही. हा काय उपयोग आहे मंडळी, वेद अध्ययन करून तरी काय उपयोग आहे, ज्याला क्रोधावर विजय मिळवता आला नाही. काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार या षड विकारावर ज्याला विजय मिळवता आला नाही त्याचं ज्ञान शून्य किमतीचं ज्ञान आहे. असेल ज्ञानी तो, वेद अध्ययन करणारा असेल, शास्त्र ग्रंथ जाणणारा असेल, पण ज्याला षडविकार जिंकता आले नाहीत तो पंडित म्हणत आहे वेद अध्ययन करणार आहे पण या षडविकारानं मला गांजलं. क्षमा करा, पदरात घ्या. अपराध मासे कोट्यान कोटी,
अपराध
एकनाथा तुम्ही घाला पोटी,
एकनाथा तुम्ही घाला पोटी,
काम क्रोध हे लागले पाठी,
काम क्रोध हे लागले पाठी,
काम क्रोध हे लागले पाठी. यांची मात घ्या तुम्ही पदरात, सांगू मी त्यांची मात घ्या तुम्ही पदरात, काय सांगू मी त्यांची मात घ्या तुम्ही पदरात,
मी अन्यायी अनाथ
महाराजांचा। माझ्या माता पित्यानो, एकनाथ महाराज आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ही भगवंताच्या नामाची सिदोरी प्रत्येकाच्या हातात त्याचा प्रसाद देण्यासाठी रोज प्रवचन करायची। कोण येतो ऐकायला? साधू संत म्हणतात, हे भल्या माणसा, सेवी तो हा रस वाटी तो अनिका, घ्यारे होऊ नका रान भरी, या या बाजूला जाऊ नका, माणसाचा जन्म हा देवाची भक्ती करण्यासाठी आहे, याच देही घडे देवाचे भजन, अनिक हे ज्ञान नाही कोठे, दुसऱ्या जन्मामध्ये शक्य नाही। कुणी पाहिलं का, 550 गाढवं जमा झाली आणि टाळ मृदंग विना पताका अशा थाटात पंढरपूरला दिंडी घेऊन निघाली, पाहिलं का मंडळी? अरे याच जन्मामध्ये अधिकार आहे। लोक म्हणतात, हो महाराज नका गप्पा मारू, या माणसाच्या जन्माला आल्यानंतर जे करायला पाहिजे ते सगळं केलं आम्ही, त्याला जर विचारलं काय केलं तर तो म्हणतो लगीन केलं। लग्न केलं म्हणजे माणसाच्या जन्माचं काम आटोपलं? अरे वेड्या, पशु पक्ष्या धनी जनावरात किड्या मुंग्यामध्ये नर मादी हा संबंध आहे। तू माणसाच्या जन्माला येऊन लग्न केलंस म्हणजे माणसाच्या जन्माचं काम आटोपलं, चुकीचं आहे। हा लग्न केलं म्हणजे माणसाच्या जन्माचं कर्तव्य आटोपलं? नाही, तो म्हणतो आम्हाला मुलं झाली, कोंबडीला 22-22 पिल्लं होतात, मुर्गी के पूत घनो, कबीर महाराज सांगतात, मुर्गी के पूत घनो आगे पीछे थाट, पुढे 10-15 मागे 10-15 आणि मधी कोंबडी, लेफ्ट राईट जशी फलटण निघाली कुठ, मुर्गी के पूत घनो आगे पीछे थाट, कोई चिल्ली ले गई कोई बिल्ली ले गई, हो गए बाटाबाट। मुलं झाली म्हणजे माणसाच्या जन्माचं काम आटोपलं? नाही मंडळी। तुम्ही म्हणाल आम्ही बंगला बांधला, अरे काय बंगला बांधला, गडडडडड विजा चमकायला सुरुवात झाली, मुसळधार पाऊस पडू लागला तर तुमचे सिमेंट कॉन्क्रीटचे बंगले बदबदा गळतील, पण पाखराला घरं बांधायची अक्कल आहे अशी घरं बांधतात? सब ताल में ताल गलता नहीं, आपाप के ताल में चिड़िया मस्तान है। मुसळधार पाऊस पडू द्या, पावसाचा थेंब जाणार नाही, जरा जंगलामध्ये जा, झाडाला ते झुलते कोठे असतात पा, झुलते कोठे त्या चिमण्यांना गवळणी म्हणतात, काही भागामध्ये सुगरणी म्हणतात, या नावानं ओळखतात त्या चिमण्यांना। एक एक गवताची गाडी जमा करून ती चिमण्या अशी घरं बांधतात। मुसळधार पाऊस पडला तर पाण्याचा थेंब घरट्यामध्ये जाणार नाही। तुम्ही काय बंगले बांधता? अरे तुम्हाला आणि मला एवढंच माहिती आहे। काय माहित आहे? माणसाच्या जन्माला आलो, ज्या जन्मामध्ये या जीवाचा उद्धार करण्याची संधी आहे, अरे ज्या जन्मामध्ये देवाच्या जवळ जाण्याचा अधिकार आहे, ज्या जन्मामध्ये तीर्थाटन करण्याचा अधिकार आहे, अशा जन्माला आलो, एवढंच माहिती आहे आपल्याला। काय माहिती आहे? हो काय माहिती आहे? चित्त देऊन ऐका मंडळी, पोट भरावे मस्त राहावे हेच आम्हा ठावे, पोट भरावे मस्त रहावे
हेच आम्हा ठावे
पोटासाठी किती केली आटाआटी. अरे गल्लीत फिरणार खरजूल पुत्र सुद्धा उपवासी मरत नाही. तू एवढा मोठा अमोल किमतीचा जन्म पोट भरण्यामध्ये घालवायला लागलास. हे भल्या माणसा, अरे सावध हो. एकनाथ महाराज सांगतात, आता तरी होई जागा, सावध हो. काळ टपून बसलेलाय, घड्याळ लावून बसलेलाय, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. तुला घेऊन जाण्यासाठी किती वेळ शिल्लक आहे, किती तास शिल्लक आहेत, किती मिनिट शिल्लक आहेत. काळ घड्याळ लावून बसलेला आहे. जैसा का उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेत आहे. सावध हो, नुसतं पोट भरण्यामध्ये आयुष्य घालवू नकोस. हे माणसाच्या जन्माला आलेल्या शहाण्या प्राण्या, हा तुला जाण आहे, तुला चांगलं वाईट समजत. पोट भरावे मस्त राहावे हेच आम्हा ठावे. पोटासाठी आयुष्य घालवायचं काही कारण नाही. आजगर प्राणी वारुळात राहे, त्याच्याकडे पाहे पांडुरंग. ज्यानं चोच निर्माण केलेली आहे त्यानं तारा तयार करून ठेवलेला आहे. जिसकी रोटी उसको ढूंढती दिल में रखो आराम. अरे दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. हा तुझं जेवण तुला हुडकत येईल, तू हुडकायला जाऊ नको. जेवणाचा शोध घेण्याची आवश्यकता नाही, आपण वनवन फिरायची गरज नाही, ते तुला शोधतील. तू देवाची आठवण कर, ज्यानं जन्म दिला त्याची आठवण कर. ही संतांची शिकवण आहे. माझ्या माता पित्यानो, हा पंडित एकनाथ महाराजांचा अधिकार ओळखला आणि एकनाथ महाराजांच्या पायावर गडबडा लोळू लागला. चुकलं माझं, क्षमा करा, आपला अधिकार मोठा आहे. एकनाथ महाराजांचं एक संताचं लक्षण सांगतो. गंगेमध्ये स्नान करत असताना एक विंचू प्रवाहातनं वाहत आला. बुडायचा, आता मरणार, वाहत चालला. दया आली, एकनाथ महाराजांचं दयाळू अंतःकरण. अरे अरे अरे, मरून जाईल. एकनाथ महाराजांनी त्याला ओंजळीत धरला, त्या विंचवाला, आणि बाहेर फेकू लागले पाण्यातनं. बाहेर फेकत असताना तो विंचू नांगी मारायचा. नांगी मारली की खाली पडायचा हातातनं, पुन्हा प्रवाहातनं वाहत जायचा. एकनाथ महाराज पुन्हा त्याला धरण्याचा प्रयत्न करायचे. बाहेर काढत असताना पुन्हा नांगी मारायचा. असं 4-5 वेळा झालं त्यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा आणि त्या विंचवानं नांगी मारावी. काही शहाणी माणसं स्नान करत होती, ते म्हणाले, हे मेढ्या, अरे तू नांगी मारतोय, हा तुला वेदना होत असते आणि तू कशाला त्याच्या नादाला लागलास, जाऊ दे मरू दे. त्यावेळेला एकनाथ महाराज उत्तर देतात, त्याचा नांगी मारणं हा धर्म आहे आणि मी त्याला वाचवणं हा माझा धर्म आहे. याला संत म्हणतात मंडळी, याला संताची व्याख्या म्हणतात, याला संताचं अंतःकरण म्हणतात. हो हो, असं हृदय जिथं असेल, नांगी मारणं हा त्याचा धर्म आहे आणि त्याला वाचवणं हा माझा धर्म आहे. असा विचार जिथं असेल, अशी दृष्टी ज्या ठिकाणी असेल, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा,
तोची साधू ओळखावा, तो
प्रसंग सांगतो एकनाथ महाराजांच्या जीवनातला। हा तो प्रसंग, अंगावर शहारे उभा राहतील। एकनाथ महाराजांचा एक नियम होता, पहाटे 4 वाजता उठायचे आणि वीसीमध्ये येऊन बसायचे। गावाला तटबंदी, एकच दरवाजा बाहेर जाण्यासाठी, आत येण्यासाठी वीसीतनं, वीसीमध्ये येऊन बसायचे। कशासाठी? सकाळी उठल्यानंतर आपलं पहिलं काम कोणतं असतं? शौचाला जायचं। घराघरातली माणसं तांब्या घेऊन बाहेर जात असताना एकनाथ महाराज वीसीत बसायचे आणि प्रत्येकाला नमस्कार घालायचे। राम राम, दादा राम राम, अप्पासाहेब राम राम, ओ मालक राम राम, पाटील साहेब राम राम। आपण राम राम म्हणायचे, मग राम राम म्हटलं की समोरचा मनुष्य राम राम म्हणतो। प्रभाते मनी राम चिंतित जावा, प्रत्येकाच्या मुखातून देवाचं नाव निघावं म्हणून एकनाथ महाराज पहाटे 4 वाजता वीसीत जाऊन बसायचे। एक धटिंगण होतं, धटिंगण, साधू संताला न जुमानणार, मनाला वाटल तसं वागणार। हा बिन इडीचं मुसळ निघालं शौचाला। वीसीमध्ये आल्यानंतर एकनाथ महाराज बसलेले होते। महाराजांनी पाहिलं, दादा राम राम, ते धटिंगणच होतं, त्याला काय शास्त्राची जाण, संताची जाण, त्यानं हुंदका दिला। एकनाथ महाराज म्हणतात, दादा राम राम, हा करतो, निघाला। एकनाथ महाराज विचार करतात, हुंदका देतोस काय, हा चल, तुला संडासलाच बसू देत नाही। एकनाथ महाराज त्याच्या मागं मागं निघाले, पावलाचा आवाज आला, मागं वळून पाहिलं की दादा राम राम, हा करायचा, आता कुठपर्यंत जातो? ठरवलं एकनाथ महाराजांनी, चल, तुला संडासलाच बसू देत नाही बेटा, राम राम म्हटल्याशिवाय। आता दुसरं गाव जवळ आलं, किती लांब जाणार, मेल थांबल, एक्सप्रेस उभा करता येईल, पुणा ते बॉम्बे इलेक्ट्रिकवर चालणारी डेक्कन क्वीन जागच्या जागी थांबवता येईल, पण ही मालगाडी सुटली की कुणाच्या बापाला ऐकणार नाही। ह्याची गाडी स्टेशनात आली, कसा तरी ब्रेक दाबत निघालेला, मागं पाहिलं, दादा राम राम, त्यानं तांब्याखाली ठेवला। चीड आली त्याला, एकनाथ महाराजाला उचलून आपटलं रस्त्यावर आणि एकनाथ महाराजांच्या छातीवर बसला। घे राम म्हणायचा आणि छातीत बुक्की हाणायचा, घे राम घे राम घे राम। 25-30 बुक्क्या मारल्या छातीत, रक्ताची गुळणी आली, घाबरला, मरून जाईल म्हणला ब्राह्मण फुकटच्या फाकट। उठला छातीवरनं आणि एकनाथ महाराजाला म्हटला, बास का राम का देऊ आणखीन। त्यावेळेला एकनाथ महाराजांनी उत्तर दिलं, भल्या माणसा, अरे माझा प्राण गेला असता तरी मला त्याची पर्वा नाही, हा पण तुला बुक्की गणेश राम म्हणायला लावलं, झालं माझं काम, बुक्की गणेश तुला राम म्हणायला लावलं। घे राम म्हणायचा आणि बुक्की हाणायचा, हा तुला बुक्की गणेश मी राम म्हणायला लावलं, झालं माझं काम। यालाच म्हणतात
जगाच्या कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्टरीती पर उपकारे, देह कष्टरीती पर उपकारे, जगाच्या कल्याण
अगरबत्ती जळते त्यावेळेला सुगंध सुटतो, चंदन घासला जातो त्यावेळेला त्याचा सुहास सुटतो, त्याप्रमाणे स्वतःच जीवन झिजवणारे, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, आणि म्हणून आज लाखो लोक त्या पैठणला जाताना म्हणतात, काय म्हणतात, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, एकनाथ महाराज की, नमानंद महाराज की, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ।
पार खुमाई
खुमाई
ओ पार खुमाई ओ पार खुमाई।